आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. देशभरात नवीन 85 केंद्रीय विद्यालयं सुरू होणार, महाराष्ट्रातील 3 ठिकाणांचा समावेश. रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, सलग 11व्यांदा रेपो दरात बदल नाही. 100 दिवसांच्या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेला आजपासून प्रारंभ. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळली. आता सविस्तर बातम्या. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलं. केवळ रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण हे ब्रीद न ठेवता विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन केलं पाहिजे, असं त्या पुढे म्हणाल्या. मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संवाद साधला. देशातील मुली अधिक मेहनती आहेत आणि वेगानं प्रगती करत असून देशाच्या प्रगतीचा त्यांच्या विकासाशी जवळचा संबंध आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बॅप्स म्हणजेच भोजासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या कार्यकर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करतील. आज संध्याकाळी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गुजरातचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात जगभरातल्या 1,00,000 बॅप्स स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ईशान्येकडील राज्यांची संस्कृती आणि कला दर्शवणाऱ्या अष्टलक्ष्मी महोत्सवाचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं उद्घाटन करण्यात आलं. ईशान्य भारतातील 8 राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अशा प्रकारचा हा पहिलाच आणि आगळावेगळा उपक्रम असून या महोत्सवाच्या माध्यमातून या भागातील संस्कृती आणि कला जगासमोर येतील, तसंच जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील, असं मोदी आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. हा महोत्सव 3 दिवस चालणार आहे. केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात नागरी तसंच संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालयं उघडण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अकोला, पुण्यातील एनडीआरएफ परिसर, सुदुंबरे आणि रत्नागिरीतील नाचणे भागात प्रत्येकी 1 अशा 3 विद्यालयांचा समावेश आहे. 85 नवीन केंद्रीय विद्यालयांच्या स्थापनेसाठी एकंदर 5,872 कोटी रुपयांची 2025-26 पासून 8 वर्षांच्या कालावधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 1,256 केंद्रीय विद्यालयं कार्यरत आहेत. यामध्ये परदेशात मॉस्को, काठमांडू आणि तेहरानमधील प्रत्येकी 1 विद्यालयाचा समावेश आहे आणि 13.5 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यात शिकत आहेत. या समितीनं नवोदय विद्यालय योजनेअंतर्गत देशभरात 28 नवोदय विद्यालयं स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील ठाणे इथल्या विद्यालयाचा समावेश आहे. लोकसभेत काल वायू प्रदूषण, अवयव प्रत्यारोपण, क्षयरोग निर्मूलन याविषयीच्या मुद्द्यांना मंत्र्यांनी लेखी उत्तरं दिली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपनं केल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू संघवी यांच्यासाठी आरक्षित आसनाखाली नोटांचं बंडल सापडल्याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून अद्याप कोणीही हे पैसे आपले असल्याचा दावा केलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. सभागृहाच्या कामकाज कधीही अडथळा आणू नये असा ठराव राज्यसभेत करण्यात यावा अशी शिफारस भाजपचे जेपी नड्डा यांनी केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50%हून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल, असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल दिलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना चव्हाण बोलत होते. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगून अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 2013-14 तुलनेत आता 1,22,528 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम आशियाई देशातील सद्यस्थिती लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सिरियाचा प्रवास टाळावा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडावं असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं काल आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यात रेपो रेट 6.5% कायम ठेवण्यात आला आहे. सलग 11 प्रमुख व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. यामुळे स्थायी ठेव सुविधा दर 6.25% तर किरकोळ स्थायी सुविधा दर आणि बँक दर 7.5% कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते हरियाणातील पंचकुला इथे या मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. देशभरातील 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून 347 जिल्ह्यात पुढील 100 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत क्षयरोगाचे नवीन रुग्ण शोधणं, गंभीर आजारी असलेल्या क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहार देण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी काल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान नवनिर्वाचित आमदारांना शपथ घेता यावी आणि सभापती निवडीसाठी महाराष्ट्र विधानसभेचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून मुंबईत होणार आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 महापरिनिर्वाणदिनी काल त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्र उभारणीतलं डॉ आंबेडकरांचं योगदान दर्शवणारे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. फेंजल चक्रीवादळामुळे प्रभावित राज्यांना मदत म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयानं काल राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तामिळनाडूला 1,945 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आंतरमंत्रालयीन केंद्रीय समितीकडून मूल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रभावित राज्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातील आग्रा लखनौ महामार्गावर काल झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण गंभीर जखमी झाले. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य घोषित केलं आहे. मुलांच्या 19 वर्षाखालील गटासाठीच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेच्या संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेनं दिलेलं 174 धावांचं आव्हान भारतीय संघानं 22 षटकातच पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीनं 36 चेंडूत 67 धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेश संघानं पाकिस्तानच्या संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी काल भारतानं आपल्या पहिल्या डावात 180 धावा केल्या. भारताच्या डावातल्या सर्वात जास्त 42 धावा नितीश रेड्डीनं केल्या. कर्णधार रोहित शर्मा यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करताना भारताच्या डावाची सुरुवात अडखळतच झाली. मिशेल स्टार्कनं भारताच्या 6 फलंदाजांना बाद केलं. काल ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 1 गडी बाद 86 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. देशभरात नवीन 85 केंद्रीय विद्यालयं सुरू होणार, महाराष्ट्रातील 3 ठिकाणांचा समावेश. रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, सलग 11व्यांदा रेपो दरात बदल नाही. मुलांच्या 19 वर्षांखालील गटासाठीच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.